जय राधा माधव पंजाबी हारी जय राधा माधव पंजाबी हारी जय गोपी जन वल्लभ श्री वरदारी जय गोपी जन वल्लभ श्री वरदारी यशोदानन्दन व्रज जन रंजन यशोदानन्दन व्रज जन रंजन यमुना तीरावन चारी मोना तीरावन चारी जय राधा माधव सिंह बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 रामा राम रामा हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे राधा गोविंद राधा गोविंद राधे जय गौरनिताय जय जय गौरनिता जय जय प्रभुपाद 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 कलयुग पावन हरि नाम संकीर्तन की सामेद भक्त वृंद की ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ग्रंथराज श्रीमद् भागवतम ग्रंथराज श्रीमद् भागवत स्कंद क्रमांक 9 अध्याय क्रमांक 4 आणि श्लोक क्रमांक 66 आपण चर्चा करणार आहोत. श्लोक याप्रमाणे आहे. మయి నిర్భద్ర హృదయా సాధవాసమదర్శన వశీకర్వంతి మా భక్త్యా సత శ్రియా సతపతిం యత మయి నిర్భద్ర హృదయా సాధవాసమదర్శన వశీకర్వంతి మా భక్త్యా సత స్త్రియా సత పతిం యత మయి నిర్భద్ర హృదయా సాధవాసమదర్శన వశీకర్వంతి మా భక్త్యా సత స్త్రియ సత పతిం యత మయి నిర్భద్ర హృదయా సాధవా సమదర్శన వశీకర్వంతి మా భక్త్యా సత స్త్రియా సత్పతిం యత మయి నిర్భద్ర హృదయా సాధవాం సమదర్శన వశీకర్వంతి మా భక్త్యా సత్యా సత్పతిం యత. భాష్యాంతరం తాత్పర్య ఏసీ భక్తి వేదాంత స్వామి శిల్పపాద్ వారి శిల్పపాద్ కి జయ. ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्रिया आपल्या सज्जन पतीची सेवा करून त्यांना वश करून घेतात त्याप्रमाणे मला हृदयात निर्भद्ध करून ठेवणारे माझे भक्त माझे समदर्शी विशुद्ध भक्त मला स्वतःच्या अधीन करून घेतात. तात्पर्य या श्लोकातील समदर्शना शब्द महत्वपूर्ण आहे. शुद्ध भक्त सर्वांना समभाव ठेवित असतो. भगवद्गीतेत 18:54 याची स्पष्टी करताना म्हटले आहे की ब्रह्मभूत प्रसन्नमात्मा न शोचिती न कांक्षती सम सर्वेषु भूतेषु. प्रत्येक मनुष्य शुद्ध भक्त झाल्याविना विश्व बंधुत्व पंडिता समदर्शना शक्य नाही. शुद्ध भक्त वास्तविक विद्वान असतो कारण त्याला स्वतःच्या मूळ स्थितीचे ज्ञान असते. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या स्वरूपाचे आणि जीवाच्या संबंधांचे पूर्ण ज्ञान असते. याप्रमाणे तो आपोआपच मुक्त असतो ब्रह्मभूत. त्याप्रमाणे त्यामुळे तो सर्वांना आध्यात्मिक स्तरावर पाहू शकतो. त्याला सर्व जीवांची सुख दुःखे समजतात. तो परदुःख दुःखी असतो आणि इतरांच्या सुखात सुखी असतो. तो सर्वांशी सहानुभूतीने वागतो. प्रल्हाद महाराज म्हणतात शोचे ततो विमुख चेतसा इंद्रियार्थ माया सुखाय भरत उद्गाहात विडुमानम. भगवंतावर आसक्त नसलेल्या मुळे लोक भौतिक क्लेश भोगतात. अशा अज्ञ जनतेला कृष्ण भावनेच्या स्तरावर कसे काय आणता येईल याचीच शुद्ध भक्ताला चिंता असते. మమజ్ఞాంతిమిరంధస్య జ్ఞానాంజలశలాకయ చక్షురోన్మీలితం యేన తస్మై శ్రీగురువే నమః. శ్రీచైతన్యమనోభీష్టం స్థాపితం యేన భూతలే స్వయం రూప కదా మయ్యం దదాపి స్వపదాంతికం. వందేహం శ్రీగురు శ్రీయుత పదకమలం శ్రీగురూన్ వైష్ణవాంచ శ్రీరూపాం సాగరజాత సహగణ రఘునాథాన్వితం తం సజీవం సావదైతం సావధూతం పరిజన సహితం చైతన్య దేవం శ్రీరాధాకృష్ణ పదా సహగణ లలిత శ్రీ విశాఖాన్వితం చ నమో విష్ణుపదాయ కృష్ణప్రేష్టాయ భూతలే శ్రీమతే భక్తి వేదాంత స్వామీతి నామినే. నమస్తే సరస్వతీ దేవే గౌరవాణీ ప్రచారిణే నిర్విశేష శూన్యవాది పాశ్చాత్య దేశ తారిణే వాంఛాకల్పతరు వెచ్చ కృపాసింధు వేవచ అతీతానా పావనేభ్యో వైష్ణవేభ్యో నమో నమ. జై శ్రీకృష్ణ చైతన్య प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाद शिवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 रामो 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर सर्व भक्तांचं मी हृदयपूर्वक स्वागत करतो आजच्या श्रीमद भागवत क्लासमध्ये। तर आज आपण श्रीमद भागवतमच्या 9वा स्कंद अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक आपण 66 वर चर्चा करणार आहोत। तर श्लोक याप्रमाणे आहे, मयी निर्बद्ध हृदया साधवा समदर्शना वशी कुर्वंती मा भक्त्या सत स्त्रिय सत्पतिम यथा। तर भाषांतर याप्रमाणे आहे, ज्याप्रमाणे प्रतिवता स्त्रिया आपल्या सज्जन पतीची सेवा करून त्याला त्यांना वश करून घेतात, त्याप्रमाणे मला हृदयात निर्बद्ध करून ठेवणारे माझे भक्त समदर्शी विशुद्ध भक्त मला स्वतःच्या अधीन करून घेतात। तर श्रील प्रभुपादाचं सुंदर असं तात्पर्य पण आहे। तर आपण पाहू की प्रसंग याप्रमाणे चालू आहे की अध्यायाचं नावच आहे दुर्वासा मुनी मुनीद्वारे अमरीश महाराजांचा अपराध। तर नाभाग महाराजांचे पुत्र अमरीश महाराज यांची चर्चा चालू आहे भागवतम मध्ये। तर सूर्य वंशातील हे महाराज आहेत। तर इथून पाठीमागल्या 3 अध्यायामध्ये वेगवेगळ्या राजांचं वर्णन केलेलं आहे, परंतु इतक्या डिटेल्समध्ये इतकं वर्णन नव्हतं। परंतु परीक्षित महाराज म्हणतात की मला हे डिटेल्स वर्णन करून सांगा, विस्तृत वर्णन करून, कारण की भगवंतांचे एक विशुद्ध भक्त आहेत म्हणून सुखदेव गोस्वामी सुद्धा विस्तारित वर्णन करून सांगत आहेत। आणि परीक्षित महाराज म्हणतात की हे प्रभू, अमरीश महाराज चरित्र ऐकण्यात इच्छुक आहे मी, आणि कधीच भ्रमशाप टाळू शकणारा नसणारा असा भ्रमशाप कसा काय अमरीश महाराजांना काही काही करू शकला नाही, असा हा प्रश्न होता परीक्षित महाराजांचा। आणि यावर मग सुखदेव गोस्वामी वर्णन करतात की अमरीश महाराज हे सूर्य वंशामध्ये होते, तेजस्वी राजा होते, आणि हे राजा चक्रवर्ती सम्राट होते, आणि त्यांची संपत्ती अतुलनीय होती, त्यांच्या संपत्तीची तुलनाच करता येत नाही। आणि असे हे राजा आपल्या संपत्तीला एका ढेकळ्या समान मागायचे। इथं भागवत श्लोकामध्ये दिलेलं आहे की ते एक माती समान मानायचे, सगळी संपत्ती आपल्या माती समान मानायचे। आणि असे हे राजा कसा काय शाप भेटला, ब्रह्मशाप भेटला, अशी चर्चा चालत असताना मग ते म्हणतात, सुखदेव गोस्वामी म्हणतात की ह्या जेव्हा व्यक्ती भगवत भक्त असतो तो कुठल्याही संपत्तीला मोहून जात नाही। आणि मग पाहू शकतो आपण कधी व्यक्तीच्या जीवनामध्ये धन पद पोझिशन आलं की व्यक्ती काय होतो, मधांध होतो। तसंच पुराणामध्ये किंवा इतर कथा येतात की व्यक्तीला जेव्हा धन येतं तेव्हा तो व्यक्ती मोहित होत जातो किंवा मधांध बनतो, परंतु अमरीश महाराजांच्या जीवनामध्ये असं झालेलं नाही, कारण ते भगवत भक्त होते। तर रामायणमध्ये एक वर्णन येतं की व्यक्तीच्या जवळ जर पद पैसा आणि व्यक्ती हे असेल पोझिशन तर व्यक्ती अहंकारी बनतो। इथं काकभूषणी गरुजींना सांगतात की अशी वेगवेगळी उदाहरणं आहेत की एक तर आहे इंद्र हा वारंवार अहंकारी होत असतो कारण पदामुळं, मग भगवंत त्यांचा अहंकाराचा चूर करतात। मग आणखी एक उदाहरण येतं, नहुश राजा सुद्धा एकदा इंद्रपद खाली झालं होतं, नहुश राजा इंद्र बनला होता आणि त्या इंद्रपदामुळे काय झाला, नहुश राजा अहंकारी बनला आणि तो म्हणाला की मला सचीशी संग करायचं आहे। आणि तो ही सची जेव्हा वार्ता ऐकते तेव्हा सची म्हणते की सप्तऋषीच्या पालखीतून तू जेव्हा येशील तेव्हा मी तुझा संग करेन। आणि जेव्हा नहुश राजा पालखीतून जात असतो तेव्हा म्हणतो की सप्तऋषींना म्हणतो की लवकर लवकर पालखी डोहा, आणि ह्या कश्यप की अगस्त मुशी त्यांना शाप देतात। तर व्यक्ती पाहू शकतो इतका मधांध होतो की पद पोझिशनमुळे तो साधूंना सुद्धा अनादर करतो, म्हणून ह्या अशा परिस्थितीत सुद्धा पदपोजिशन तेव्हा सुद्धा आपण भगवत भक्ताचा आश्रय कधी सोडला नसला पाहिजे. तिसरं आहे सहस्त्रभाऊ अर्जुन. सहस्त्रभाऊ अर्जुन हा जेव्हा जमदाग्नी ऋषींच्या आश्रममध्ये जातात तेव्हा ते पाहतात की एक गाय असते आणि त्यांची इच्छा पूर्ण करत असते आणि हे पाहून सहस्त्रभाऊ अर्जुन काय करतो त्या गायीला घेऊन चाललेले असतात. आणि मग जमदाग्नी ऋषी म्हणतात नाही नाही ही गाय आम्हाला देवतांनी दिलेली आहे, तरी पण घेऊन जातात आणि तेव्हा युद्ध होतं आणि यामध्ये काय जमदाग्नी ऋषींना मारलं जात, 21 वेळा त्यांच्या हृदया वार केले जातात. आणि हे परशुरामांना जेव्हा समजलं जातं तेव्हा परशुराम काय करतात 21 वेळा निक्षत्रिय करतात या पृथ्वीला. म्हणून ब्राह्मणाचा शाप इतका वाईट असतो, म्हणून परशुरामांनी काय केलं ब्राह्मणाचं कर्तव्य सोडून दिलं, क्षत्रियाचं कर्तव्य चालू केलं. पाहू शकतो असे हे राजा क्षत्रियाचं जेव्हा मदमत्त होतात तेव्हा काय तर ब्रह्मशाप केला जातो. चौथा आहे की इंद्र चंद्र आपल्या पदाने कसा गर्वांगीत होतो, आपल्या गुरूंच्या पत्नीला प्रवण येतो, ताराला प्रवण येतो. तर पाहू शकतो हे शास्त्रामध्ये वेगवेगळी उदाहरणं आहेत आपल्यासाठी शिकण्यासाठी आहेत, कारण की शास्त्र आपल्याला मार्गदर्शन करत की आपल्या जवळ जेव्हा पद पोझिशन येतो व्यक्ती काय होतो मधांध बनतो आणि इतर व्यक्तींना हे करत. परंतु सुखदेव गोस्वामी सांगतात की हे अमरीश महाराज असे मधांध नाही झाले, काय होते ते भगवत परायण होते. आणि मग त्यांनी काय केलं श्लोक येतो वासुदेव भगवती तत् भक्तेशुच साधवा, त्यांनी काय केले साधूंचा आश्रय घेतला होता. प्राप्तो भावम परम विश्व येद लोष्टवत संवत, तर त्यांनी सगळी संसार काय केलं लोष्टवत एका ढेकळाप्रमाणे समजू लागले आणि ते आपले राजकर्तव्यामध्ये लागलेले होते. अशा राजकर्तव्य लागत असताना त्यांनी आपली पूर्ण इंद्रिय काय केली होती भगवंतांच्या सेवेमध्ये लावली होती. तर सुखदेव गोस्वामी सांगतात सवे मन कृष्ण पदारविंदो वाचांशी वैकुंठी गुणान वर्णनी, प्रत्येक इंद्रिय ही काय केलेली होती अमरीश महाराजांनी भगवत सेवेमध्ये लागली होती. एक म्हणजे काय मन त्यांनी आपलं भगवंतांच्या चरणावर लावलं होतं, दुसरं वाणी भगवंतांच्या गुणाकथनामध्ये लावले होते, तिसरं हात मंदिर मार्जनामध्ये लावलेलं होतं. तर गोरकृष्ण गोस्वामी महाराज म्हणतात की जेव्हा व्यक्तीच्या जवळ सेवक असतात तो काय करतो सेवकाद्वारे सेवा करून घेतो, परंतु एक लीडर असतो स्वतः काय करत असतो मंदिर मार्जनामध्ये लागलेला असतो. हे आपल्यासाठी शिकण्यासाठी आहे. गोरकृष्ण गोस्वामी महाराज म्हणतात आणि स्वतः मंदिर मार्जनामध्ये किंवा भगवंताच्या सेवेमध्ये स्वतः लागायचे. नंतर कान कर्ण भगवंतांच्या श्रवणामध्ये लावले होते, नेत्र भगवंतांच्या विग्रहांचं दर्शन करण्यामध्ये लावलं होतं, आपलं शरीर विग्रहांना स्पर्श करण्यामध्ये किंवा वैष्णवांना स्पर्श करण्यामध्ये लावलं होतं, नंतर नाक भगवंतांचे जे पुष्पहार आहे त्या सुगंध घेण्यासाठी लावलं होतं, जिव्हा भगवंतांच्या प्रसाद सेवन करण्यासाठी लावलं होतं आणि पाय किंवा चरण हे भगवंतांच्या मंदिराकडे जाण्यासाठी, त्यांच्यासाठी रथ होते परंतु रथामध्ये बसून ते मंदिरामध्ये जात नव्हते तर स्वतः चरणाचा वापर करून भगवंतांच्या मंदिरामध्ये जायचे, आणि शेवटी मस्तक हे भगवंतांच्या दंडवत करण्यामध्ये झुकवण्यामध्ये लावलं होतं. तर महत्वाचा मुद्दा आहे की लोक मंदिरमध्ये येतात परंतु मस्तक झुकवत नाहीत. झुकवतात का? डायरेक्ट मंदिरमध्ये आल्यानंतर येतात तिथं पाहतात प्रभुपादांना, डायरेक्ट प्रभुपादांना भगवंताकडे येतात ते स्टेट बसतात उभारतात आणि असंच उभा कर झुकत नाहीत. तर हे आपल्याला शिकण्यासाठी अमरीश महाराज जेव्हा भगवंतांच्या सेवेमध्ये आले त्यांनी मस्तक झुकवलं होतं, आपलं जे पद पूजेचं आहे ते झुकवलेलं होतं. म्हणून पाहिलं गेलं तर आपल्याला हे शिकण्यासाठी आहे की प्रत्येक इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये लावली पाहिजेत, तेव्हाच आपलं मन हे भगवंतांच्या असतो. म्हणून मनाला इंद्रियांना जोपर्यंत सेवेत लावत नाही तोपर्यंत मन लागणार नाही, कारण की मन इतकं चंचल आहे मनाची तुलना एका माकडाशी केली जाते, मन कधीही एका स्थिर नसतं. म्हणून जर मनाला स्थिर करायचं असेल तर आपण काय केलं प्रथम आपल्या इंद्रियांना भगवंताच्या सेवेत लावले, इंद्रिय जेव्हा शुद्ध होतील तेव्हा मन स्थिर होऊ लागतं. म्हणून आज समाजामध्ये लोक मानसिक रोग रुग्ण बनत आहेत का? त्यांना कार्य नाही, भगवत सेवा नाहीये, भगवंत सेवेपासून विमुख झालेले आहेत. विमुख म्हणून प्रल्हाद महाराज म्हणतात की विमुख चेतसा, इंद्रिया काय झालेले आहेत, भगवंतांच्या सेवेपासून विमुख झालेले आहेत. जोपर्यंत ह्या भौतिक जगातील लोकांना भगवंतांच्या सेवेत आपण रुजू करत नाही तोपर्यंत ही लोक क्लेशातून मुक्त होणार नाहीत. प्रल्हाद महाराज एक सुंदर श्लोक प्रभुपाद तात्पर्यामध्ये उद्गुत करतात की जोपर्यंत व्यक्ती भगवंताच्या सेवेत लागत नाही तोपर्यंत तो व्यक्ती क्लेशातून मुक्त होऊ शकत नाही. म्हणून प्रल्हाद महाराज पण म्हणतात की शुद्ध भक्ताची एकच चिंता असते की ही लोक त्रस्त आहेत, यांना भगवत सेवा कशी प्राप्त होईल, भगवंत कृष्ण कॉन्शियसमध्ये कसे येतील. म्हणून अशी चर्चा झाल्यानंतर मग त्यांच्या जीवनातील प्रसंग सांगतात की एकदा अमरीश महाराज एकादशीचं एक वर्षाचं पारणा व्रत करतात आणि पारणावेळाची जेव्हा टाईम आलेला असतो, द्वादशीची वेळ आलेली असते, आणि तेव्हा सर्व ब्राह्मणांना यथोच्च दान देतात, लाखो गायी दान देतात. तर वर्णन येतं भागवतामध्ये लाखो गायीचं दान दिले, ते पण अशा नाही तर दुभत्या नवीन दूध देणाऱ्या बछड्या असणाऱ्या, एक वर्षाच्या असे छोटे बछड्या असणाऱ्या, आणि त्यांचे खूर सोन्याने मखडलेले, आणि पाय चरणाचं जे हे असतं ते चांदीने काय केलं होतं, मडलेलं होतं. अशा गायी हजारो गायी अमरीश महाराजांनी दान दिले होते, आणि दान देऊन झाल्यानंतर पारणावेळ आलेला असतात, त्यावेळी तिथं दुर्वासा मुनी येतात. आणि दुर्वासा मुनी आगमन झाल्यानंतर अमरीश महाराज आणि अमरीश महाराजांची पत्नी यथोच्च स्वागत करतात, आणि स्वागत केल्यानंतर ते म्हणतात की मी लगेच स्नान करून तुमच्या आतत्य स्वीकारण्यासाठी येईल. आणि दुर्वासा मुनींच्या बरोबर 60,000 शिष्य असतात, ते काय करतात, स्नान करण्यासाठी जातात. आणि एवढ्यात काय होतं, पारणावेळ संपत आलेली असते, आणि पारणावेळ संपत आलेल्या वेळ पाहून अमरीश महाराज काय करतात, ब्राह्मणांना विचारपूस करतात की मी एक वर्षाचं व्रत केलेलं आहे, ह्या व्रताचं जर आप पालन नाही जर सोडलं तर काय ते व्रताचं फळ भेटणार नाही. म्हणून ते विचारतात ब्राह्मणांना, आणि विचारून काय करतात, ते म्हणतात ब्राह्मणांना विचारल्यानंतर जल प्राशन केलं तर सोडल्यासारखं पण होतं आणि नाही सोडल्यासारखं पण होतं. म्हणून आपण निर्जल एकादशी करतो तेव्हा भगवंताचं चरणामृत पितो, कारण की भगवंतांची उच्चिष्ट ग्रहण केलं, आपण सोडल्यासारखं आहे पण नाही पण आहे. आणि मग हे अमरीश महाराजांचे जल प्राशन जमा करतात तेव्हा दुर्वासा मुनी कुठं असतात, स्नान करतात, तेव्हा त्यांना योगिक शक्तीद्वारे ते समजतं, आणि त्यांना समजतं की काय केलेलं आहे, की अमरीश महाराजांनी काय केलेलं आहे, हा व्रताचं पालन के सोडलेलं आहे, व्रत तोडलेलं आहे. आणि मग जेव्हा समजतं तेव्हा तिथूनच दुर्वासा मुनी क्रोधित होतात आणि तिथून परत अमरीश महाराज येतात. आणि जेव्हा आलेले पाहतात तर दुर्वासा मुनी क्रोधित झालेले, क्रोधासाठी दुर्वासा मुनी प्रसिद्ध आहेत. आणि जेव्हा दुर्वासा मुनी येतात तेव्हा पाहतात तर काय हात थरथरत असतात, डोळे लाल झालेले असतात, आणि तत्क्षणी काय करतात, ते आपल्या जटेतून एक केस काढतात आणि जमिनीवर आपडतात. आणि जसं काय जमिनीवर आपडतात त्यातून काय होतं, एक कृत्या निर्माण होते, आणि ही कृत्या काय काय होते, अमरीश महाराजांच्या अमरीश महाराजांना मारण्यासाठी धावून जाते. आणि जेव्हा धावून जाते तेव्हा भगवंतांचं सुदर्शन चक्र काय करतं, अमरीश महाराजांना हे करतं, गोल फिरत असतं, आणि मग त्या कृत्याला मारलं जातं. कृत्याला मारल्यानंतर ते सुदर्शन चक्र दुर्वासा मुनी मुनींच्या पाठीमागं लागलं जातं. आणि हे दुर्वासा मुनींच्या पाठीमागे, दुर्वासा मुनी ह्यापासून रक्षण करण्यासाठी पर्वतामध्ये जाऊन गुफेमध्ये लपण्याचा प्रयत्न करतात, इतराचा आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात, ब्रह्मदेवाकडे जातात, शिवजींच्याकडे जातात, आणि मग शेवटी कुठे जातात, वैकुंठ लोकांमध्ये जातात. आता सध्याच्या स्थितीमध्ये दुर्वासा मुनी वैकुंठ लोकांमध्ये आहेत, आणि विष्णूंना म्हणतात की तुम्ही काय करता, सर्वांना आश्रय देता, तुमचं नाम आश्रय देतं, मी तुमच्या नामाची महिमा करतोय, तुम्ही मला आश्रय द्या, मला हे सुदर्शन चक्र काय दग्ध करून सोडत आहे, मला दाही होत आहे, मला ह्यापासून रक्षण करा. आणि मग दुर्वासा म्हणून नामाची महिमा म्हणतात, नाम तुमचं नाम रक्षण करतं, पण आता का रक्षण करत नाही माझं, तर भगवंतांना ह्यातून स्पष्ट करून द्यायचं आहे की भगवंत आणि भगवंताचं नाव सुद्धा जेव्हा वैष्णव अपराध करतात तेव्हा भगवंत आणि भगवंताचं नाव सुद्धा तुम्हाला सहाय्य करणार नाही. मग कुणाचा आश्रय घ्यायला लागेल? आपल्याला भगवत भक्ताचाच आश्रय घ्यावा लागेल. मग भगवंत दुर्वासा मुनीला सांगतात की, तर हे श्लोक भगवंतांनी गायलेले आहे. विष्णू म्हणतात की मी पूर्ण पुरुषोत्तम भगवंत, तर भगवंत म्हणतात मी पूर्णपणे भक्ताच्या अधीन आहे. खरोखर मी कदाचित स्वतंत्रही नाही. माझे भक्त भौतिक वासना शून्य असल्यामुळे मी केवळ त्यांच्याच हृदयांतरी स्थित असतो. माझ्या भक्ताविषयी काय सांगावे? जे भक्ताचे भक्त असतात ते देखील मला प्रिय आहेत. तर भगवंत म्हणतात की मला सर्वात प्रिय कोण आहेत? भक्ताचे भक्त सुद्धा प्रिय आहेत. तर आपण पाहू शकतो दुर्वास मुनी काय भक्त नव्हते का? तर भगवद्गीतेमध्ये वर्णन येतं की भगवंतांना शरण जाणारे चार प्रकारचे लोक असतात, अर्थ, अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञास. 7व्या अध्यायामध्ये वर्णन येतं. आणि ह्यानंतर सकाळ म्हणजे काहीतरी कामना असते त्यांच्यामध्ये, काहीतरी इच्छा घेऊन भगवंताकडे जातात. परंतु ज्ञानी असतो तो काही अभिलाष, ज्ञान प्राप्त करण्यासाठी असतो. म्हणून हा ज्ञान मिश्र भक्त असतो, हे 7व्या अध्यायामध्ये वर्णन येतं. आणि 8व्या अध्यायामध्ये योग मिश्र असतात, योगाच्या जे काय सामर्थ्य प्राप्त योग मिश्र असतात. आणि हे दुर्वासा मुनी आपल्या सामर्थ्याद्वारे कृत्या निर्माण करतात. कधी भगवंताच्या आश्रय जातात, जेव्हा स्वतःची शक्ती काम करत नाही तेव्हा मग भगवंतांना आश्रय जातात. म्हणून भक्त कधीही आपल्या शक्तीचा किंवा पद पूजिसांचा वापर करत नाही. तो काय करतो? भगवंतांना प्रत्येक स्थितीमध्ये भगवंतांना शरणागत गेलेला असतो. म्हणून शुद्ध भक्त हा प्रत्येक स्थितीमध्ये भगवंताच्या आश्रयाखाली असतो. आणि असे दुर्वासा मुनी जेव्हा भगवंताकडे जातात तर भगवंत म्हणतात मी तुझं रक्षण करू शकतो, मी काय भक्ताच्या अधीन आहे. मग नंतर भगवंत दुसरा श्लोक सांगतात की हे ब्राह्मण श्रेष्ठ, मी साधू संतांची एकमेव गती असल्यामुळे त्यांच्या संगतीविना मला दिव्य ज्ञान, आनंद आणि ऐश्वरही भोगण्याची इच्छा होत नाही. तर भगवंत म्हणतात की मला ऐश्वर आणि भोग भोगण्याची सुद्धा इच्छा नसते, कारण की मग भक्ताच्या संग करण्याची इच्छा असते. आणि कारण असे भक्त काय असतात की आपलं घर, दार, पती, पत्नी सोडून काय करत असतात? सदैव माझं चिंतन करत असतात, माझ्या भक्तीमध्ये संलग्न असतात, कशाची अभिलाषा नसते अशा भक्तांची. आणि मग ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, मयी निर्बुद्ध हृदया साधव समदर्शना वशी कुर्वंती मा भक्त्या सत श्री सत पती. सेवा प्रामाणिकपणे सेवा करून पतीला वश करून घेते, तसे माझे भक्त काय करतात? माझी प्रेममय सेवा करून काय करतात? मला वश करून घेतात. म्हणून मी काय करू शकत नाही. पुढे वर्णन येणार आहे की जोपर्यंत ज्यांच्याप्रती अपराध केलेला आहे त्यांच्या शरणागत जात नाही तोपर्यंत मी काही करू शकत नाही. म्हणून आपल्याला हेतून शिकण्यासारखं आहे की आपल्याला कुणाचा आश्रय घेतला पाहिजे. प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की लोक काय विश्व बंधुत्व करण्याचा प्रयत्न करतात. विश्व बंधुत्व कधी होईल? तर प्रत्येक मनुष्य शुद्ध भक्त झाल्याविना विश्व बंधुत्व होऊ शकत नाही, प्रभुपाद म्हणतात. म्हणून आपल्याला शुद्ध भक्त बनलं पाहिजे. तर शुद्ध भक्त कसं बनू शकतो तर याची चर्चा आपण करणार आहोत. की प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात, जर शुद्ध भक्ताच्या परंपरेमध्ये किंवा शुद्ध भक्ताचा जोपर्यंत आश्रय व्यक्ती घेत नाही तोपर्यंत शुद्ध भक्त बनू शकत नाही. म्हणून आश्रय महत्वाचा असतो. म्हणून सांगितलं जातं की भगवंत सदैव भगवंताचं भक्ताचं चिंतन करतात. कुठल्या भक्ताचं चिंतन करत असतात? शुद्ध भक्ताचं चिंतन करत असतात. म्हणून रामायणमध्ये वर्णन येतं की हनुमानजींच्या जवळ सुद्धा सिद्धी असतात सगळं काय, परंतु ते भगवत सेवेमध्ये लावतात. म्हणून भगवंत काय करतात? त्यांना हृदयामध्ये आतमध्ये वास देतात. म्हणून प्रभू रामचंद्र जेव्हा दोन डायरी आहेत, एक भक्त असतात भगवंताचं चिंतन करणारे आणि भगवंत यांचं चिंतन करणारे असे भक्त असतात. म्हणून शुद्ध भक्ताचं भगवंत सदैव चिंतन करतात. म्हणून पाहिलं जातं की आपल्याला जर शुद्ध भक्ती भक्त बनायचं असेल तर आपल्याला शुद्ध भक्तीचंच अनुकरण केलं पाहिजे, ना की सकाम कर्म, ना की ज्ञान मिश्र, ना की योग मिश्र. म्हणून आपल्याला भागवत शिकवतं की भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात की मी अहम सर्वस्य प्रभू, मी सर्वात श्रेष्ठ आहे. परंतु भागवतची श्रृंखला काय आहे, भागवत मध्ये भगवंत म्हणतात अहम भक्त पराधीनो. भगवंत मी जरी श्रेष्ठ असलो तरी भक्ताच्या अधीन आहो. कारण हे भागवतची उच्च, हे भौतिक लोकांना सांगायला गेलं तर लोकांना समजणार नाही, भगवंतच माहीत नाही. भगवंत आहे भगवंत, लोकांना वाटतं की हे देवी देवता भगवंत आहेत, कोण हे आहे भगवंत, हेच माहीत नाही. तर अहम भक्त भगवंत म्हणलेला आहे की अहम भक्त पराधीन, भक्ताच्या अधीन आहे हे पण समजणार नाही. म्हणून सांगितलं होतं की भगवंत गोपीच्या अधीन होतात कारण की शुद्ध भक्ती त्यांच्याकडे आहे. भगवंतांसाठी काही करण्यासाठी तयार आहेत त्या गोपी. म्हणून सांगितलं जातं की यशोदा ही भगवंतांना बांधण्यासाठी तयार असते. म्हणून भागवतमध्ये श्लोक येतो, एकदा गृहदासेषु यशोदा नंद गेहिना कर्मांतर नियुक्तीशी निर्मंत दधी येता. भगवंतासाठी जेव्हा इच्छा होते, जेव्हा भगवंतांची सेवेची इच्छा वासना होते की भगवंत दररोज चोरी करतात, माखणची चोरी करतात, मग यशोदा मातेच्या हृदयामध्ये वासना येते की हे भगवंत का चोरी करतात, आपल्या घरामध्ये इतके चांगलं लोणी आहे तरी काय आहे त्यामध्ये भावना नाही, कारण की माझ्या घरामध्ये दासी लोणी काढतात. म्हणून एकदा यशोदा माताची इच्छा होते की मी काय करेन, लोणी काढून देईन आणि मग भगवंतांना काय, मग भगवंत काय करणार नाही, चोरी करणार नाही, अशी भावना. म्हणून भक्तांची ही भावना असते, भगवंतांना मी कोण चांगल्या कशा भावनेने भगवंतांना संतुष्ट करू, तेव्हा ही वासना आहे, ही वासना शुद्ध होईल. नाहीतर आपली वासना जर आपल्या इंद्रियांच्या संतुष्टीसाठी असेल तर आपण आणखी बद्ध होऊ जाऊ शकतो. म्हणून आपल्याला किती चांगली प्रेमाने सेवा करण्याची इच्छा आहे तेवढी आपल्या हृदयातील ग्रंथी छाटल्या जातात. म्हणून आपण जेव्हा चांगली अशी भावना आहे, म्हणून महाराज म्हणतात प्रामाणिक जो भक्त सेवा करण्याची इच्छा आहे तोच सक्सेस होऊ शकतो. प्रामाणिक भावना पाहिजे सेवा करण्याची, मला भगवंत आहे भगवंत. आता सध्या आपल्याला इथं जरी सेवा असेल, आता कमी भक्त असेल, मला किती इच्छा आहे सेवा करण्याची, मी किती आतुर आहे भगवंताची सेवा करण्यासाठी, हे भगवंत पाहत असतात. जरी एका भक्ताकडून जरी देत असेल तरी आपण किती तयार आहोत ती सेवा करण्यासाठी. जर ती सेवा करण्यासाठी आपण जर तयार नसेल, आपण कारण देतो आपण भगवंतासाठी त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत नाही आहोत. म्हणून ती पण आपण भक्ताना आपली परीक्षा घेतली पाहिजे, मी भगवंतांच्या सेवेसाठी किती तत्पर आहे, किती भगवंताच्या सेवेमध्ये सेवा करण्याची भावना आहे, यावर भगवंत काय करतात त्याची परीक्षा घेत असतात. परिस्थिती वेगवेगळी बदलत राहते, मग भगवंत वेगवेगळ्या सेवा देत राहतील, मग त्या सेवेमध्ये तुम्ही किती तत्पर आहात महत्वपूर्ण आहे. म्हणून यशोदा मातेने काय केलं, जेव्हा अशा भगवंतांना सुद्धा बांधले, म्हणून भगवंत हे अशा शुद्ध भक्ताच्या अधीन होतात, काही पण करा मी तुमच्या अधीन आहे. आणि आणखी एक सुंदर उदाहरण आहे, भगवंत ग्वाल बाळासोबत खेळत असताना सिदामा हा भगवंतावर कुस्ती खेळताना भगवंत हारले जातात का, भक्ताच्या अधीन असतात. इकडे कंसाला मारतात भगवंत इतक्या बलिष्ठ, आणि इकडे काय करतात सिद्धामासी हारले जातात. तर आचार्य वर्णन करतात की सगळे जेव्हा मथुरेमध्ये असतात, मथुरेमध्ये असल्यानंतर कंसाला मारल्यानंतर सगळे म्हणतात की आपण पण इतके बलिष्ठाली आहोत, आपण या मलयुद्धामध्ये काय कर आता कृष्णाला हारू. आणि सगळे जातात मलयुद्धामध्ये आणि कृष्णांशी युद्ध करतात, हे मलयुद्ध करतात आणि त्यामध्ये कृष्ण हारले जातात. आणि हे पाहतात तर म्हणतात की आपण पण सर्वश्रेष्ठ आहोत. तर हे आहेत भगवंत काय आहे, भक्ताच्या सुद्धा अधीन होतात. जरी भगवंत श्रेष्ठ असते तर भक्त भक्ताची प्रसंग येतो, भगवंत काय तिथं हात करतात, भगवंत म्हणतात पराजित प्रकारतात स्वीकारतात. आणखी एक उदाहरण येतं की अर्जुन जरी कुरुक्षेत्र युद्धामध्ये पाहिलं जातं की सर्वश्रेष्ठ भगवंत असले तरी भगवंत काय होतात कुरुक्षेत्र युद्धाच्या वेळी सारथी बनतात, भगवंत एक तुच्छ पद स्वीकारतात, कारण की शुद्ध भक्ताची अर्जुनाची सेवा करण्यासाठी. म्हणून पाहिलं जातं की भगवंत कुठल्याही स्थितीमध्ये आपल्याला आपला आपण विचार करतो अरे मी असा आहे, मी ही तुच्छ सेवा केली तर माझं काय होईल, माझं पद पोझिशन काय होईल, थोडंसं हे होतं. परंतु भगवंत असा विचार करत नाहीत कधी, भगवंत भक्तासाठी काही करण्यासाठी तयार होतात. ना एकनाथ महाराजांच्या घरी पाणी, शुद्ध भक्ताच्या घरी पाणी हाकण्यात नोकराची सेवा करतात का, कारण की भक्तीद्वारे ते जिंकले जातात. म्हणून आपल्या हृदयामध्ये जर प्रेममयी सेवा करण्याची इच्छा असेल तर भगवंत अधीन होत जातात. म्हणून सांगितलं जातं की या भौतिक जगामध्ये लोक काय करत असतात पद, पैसा, गाडी, नोकरी, छोकरी ह्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. तर ते लोक भक्तीपासून दूर जात आहेत आणि त्यांना माहीत नाही भक्ती म्हणजे काय. तर आपलं जे प्रचारक आहे त्यांचं कर्तव्य आहे. म्हणून प्रभुपाद म्हणतात माझी हीच चिंता आहे की समकृष्ण भावना व्हावी, कसा प्रचार वाढला पाहिजे. म्हणून भक्ती सिद्धांत सरोज ठाकूर सुद्धा त्यांची इच्छा होती की प्रचार आणखी वाढला पाहिजे. श्रीपाद पुनी सुंदर उदाहरण दिलं होतं की एकादशी दिवशी एक संन्यासी होते, ते निर्जल व्रत करत होते तरी पण बाहेर जाऊन प्रचार करत होते आणि मग पुन्हा येतात आणि आश्रमामध्ये. मग प्रभुपाद म्हणतात की तुम्ही निर्जल करून झोपण्यापेक्षा तुम्ही काय प्रसाद खा आणि प्रचारासाठी जा. महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला लोकांची करुणा जागृत झाली पाहिजे. आपण जर आपलीच चिंता करत असेल माझे इतके अनर्थ आहेत, मी बाहेर गेल्यानंतर हे होईल ते होईल, तर कसा प्रचार होईल. मग प्रभुपादांनी विचार केला असता आपल्याबरोबर कृष्ण भावना भेटलाच नसता. म्हणून आपण हा विचार केला पाहिजे आपली जेवढी कपॅसिटी आहे त्या कपॅसिटीनुसार आपण ज्या भक्तांचा जेवढे भक्त आहेत त्यांचा संघ दिला पाहिजे आणि त्यांना कृष्ण भावनावित बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सुद्धा बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि इतर भक्तांना सुद्धा बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आपण या प्रसंगामध्ये शिकू शकतो की जोपर्यंत आपल्याला भगवंताच्या भक्ताचा आश्रय नाही तोपर्यंत भगवत भक्ती शुद्ध भक्ती कदापि मिळू शकत नाही. म्हणून भागवत मध्ये आणखी एक उदाहरण येतं की गजेंद्र मोक्ष या लीलेमध्ये जेव्हा गजेंद्रचा उद्धार करण्यासाठी भगवंत येतात तेव्हा भगवंत प्रथम कुणाचा उद्धार करतात, मगरीचा उद्धार करतात. तर आचार्य वर्णन करतात या मगरीचा का उद्धार केला, तर उच्च भावना आहे आचार्यांची. तर म्हणतात की गजेंद्राचे चरण पकडले होते मगरीने, त्यामुळे पहिल्यांदा कुणाचा उद्धार झाला, गजेंद्रच्या आधी मगरीचा उद्धार झालेला होता. म्हणून पाहू शकतो की आपण जेव्हा भक्तांच्या चरणाश्रयाचे राहतो तेव्हा आपला हा उद्धार निश्चित होणार आहे. आपण आश्रय सोडून जेव्हा इतर आपण आश्रय घेऊ लागतो, माझ्या शक्तीद्वारे मी भगवंतांना प्राप्त करेन, माझ्या योगाद्वारे मी इतकी तपस्या करतो, निर्जल एकादशी करतो, माझ्याद्वारे भगवंत येऊ, नाही होणार नाही. तर काय भगवत भक्ताचा आश्रयच आपल्याला मदत करणार आहे. म्हणून सर्वात महत्वाचं आहे की मीराबाई सुद्धा म्हणते नाही खर्चली कवडी दमडा नाही वेचली दाम, मी विकत घेतला अशा. काय खर्च करायचा गोष्ट नाही आपल्याजवळ, काय करायचं आहे आपल्याला भगवंतांची प्रेममयी सेवा करायची आहे. आणि ह्या सेवेमध्ये काय होणार, भगवंत विकले जातात मग आपल्या अधीन होतात. म्हणून जेव्हा आपण विचार करतो की आपण डायरेक्ट भगवंताची सेवा करतो, आपण डायरेक्ट सेवा करत नाही, तर कुणाच्याद्वारे आपण सेवा करतो, गुरु महाराजांच्या द्वारे आपण सेवा प्रत्येक सेवा करत असतो. म्हणून सांगितलं जातं की आपण असा कधी विचार नाही की डायरेक्ट मी भगवंतांची सेवा, भगवंताची डायरेक्ट ड्रेसिंग करणे, नाही. आपण जी सेवा करतो ती महत्व आहे, कुठलीही सेवा महत्वपूर्ण आहे. म्हणून भगवत धामास जरी गेले तरी आपल्याला काय करायचं आहे, गोपींच्या मंजरीच्या अंडर राहूनच आपल्याला सेवा करायची. तिथं डायरेक्ट आपण भगवंताचं कधीतरी आपल्याला भगवंत दिसणार आहेत, कधीतरी आपल्याला भगवंत कधीतरी दिसणार आहे, अरे भगवंत आलेले आहेत, दृश्य पडणार आहेत. परंतु सतत ते जे उच्च गोपी मंजरी त्यांच्या सेवेकडे जर आपण डायरेक्ट भगवंताच्या जवळ जाऊ म्हणून गेल्यावेळी पण बोललो होतो, जेवढा भगवंता जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू तर आपल्याला काय होईल, अतिप्रेषित आवज्ञा होईल. म्हणून कधीही आपण जेवढं दुरून सेवा करण्याचा प्रयत्न करू, वैष्णव असतील, गुरु असतील किंवा अग्नी असेल, मी बोललो होतो, जेवढ्या दुरून आदरपूर्वक जेव्हा रिस्पेक्टफुल सेवा करू ती सेवा भगवंत स्वीकारतात आणि ती सेवा आपले भगवंत स्वीकारतात. असं नाही की भगवंत स्वीकारणार नाही, भगवंत स्वीकारतात. आणि त्या अशा भक्तांच्या ह्याच्यामध्येच भगवंत काय जातात, विकले जातात. म्हणून प्रबोधांची तीव्र तळमळ होती की या भौतिक जगामध्ये लोक काय झालेले आहेत, भौतिक इंद्रियतृप्तीच्या अधीन झालेले आहेत आणि काय करत आहेत ते विमुख चेतसा इंद्रियार्थ विमुख झालेले आणि इंद्रियाच्या तृप्तीसाठी कार्य करत आहेत, माया सुखाय मायेच्या सुखासाठी प्राप्त करतात. म्हणून आपण या मायेच्या सुखासाठी पद पोझिशन मान सन्मान याच्या कधी पाठीमागणं लागता, आपण भगवंतांची प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण भगवंत पाहत आहेत, प्रत्येकाची सेवा भगवंत पाहत आहेत. म्हणून शिवजी रामायणमध्ये वर्णन करतात की हे भगत शिवजी सत्यलगी उमाला सांगतात की उमा हे ऐक, हे भौतिक जगत काय स्वप्नवत आहे, हरी भजन काय सत्य आहे, हरी भजन सत्य आणि हे भौतिक जगत काय स्वप्नवत आहे उमाला. म्हणून शिवजी काय करतात, या संसाराप्रती अटॅचमेंट नसतात, कधी पदपूजेंच्या पाठीमागे लागत नाहीत. जेव्हा त्यांनी पाहिलं दक्षांच्या यज्ञामध्ये त्यांना आविर्भाव दिला नाही, त्यांनी नाराज नाहीत. परंतु जेव्हा यज्ञ एक ब्राह्मणाने विष्णूंनी वरदान दिलं की तुम्ही तुम्हाला भाग मिळत नाही, परंतु जेव्हा यज्ञ होऊन जातो तेव्हा उरलेलं साहित्य काय तुमचं आहे. म्हणून नभग महाराजांच्या राज्यामध्ये नाभग जेव्हा यज्ञ करतात, यज्ञ केल्यानंतर जे उरलेले साहित्य येतात तिथं रुद्र येतात. का? ते साहित्याचा माझा अधिकार आहे. आणि हे जेव्हा पाहतो की कधीही हे रुद्र येतात आणि मग रुद्र नाभग महाराजांना म्हणतात की ही संपत्ती आमची आहे, मग तुम जा वडिलांना विचारायला जा. आणि तरी वडील म्हणतात हो, हे जे उरलेलं असतं ते कुणाचं आहे, रुद्रांचं आहे. आणि हे जेव्हा सत्य जेव्हा ऐकलं जातं रुद्रांनी तेव्हा म्हणतात तू प्रामाणिक आहेस, तू संपत्ती घेऊन टाक. आणि मग नाभग महाराजांना पूर्ण संपत्ती. आणि ह्याच नाभग महाराजांचे पुत्र कोण आहेत, अमरीश महाराज. म्हणून आपल्या जीवनामध्ये कधीही आपण प्रामाणिक सेवा करत राहू, भगवंत आपल्याला सदैव मदत करत राहणार आहे. म्हणून आपण जर शुद्ध भक्ताचा आश्रय कधीच नाही सोडला तर आपल्याला शुद्ध भक्ती ही निश्चित प्राप्त होणार आहे. जर शुद्ध भक्ताचा आश्रय सोडून आपण इतर मार्गामध्ये जाऊ, कर्मयोग किंवा ज्ञानयोग, आपल्याला वाटत असेल ज्ञान मार्ग किंवा योग मार्ग, मग आपण असं मग पथभ्रष्ट होऊन आपल्याला मग असं फिरावं लागेल. मग त्यापेक्षा आपण कधीही इतर मार्गाचा अवलंब न करता आपल्याला जे मिळलेलं आहे शुद्ध भक्त गुरु शिष्य ब्रह्मगौरी संप्रदायामध्ये शुद्ध भक्ती प्रबोधांच्या कृपेने, त्यांना कधीही अतिप्रेषित अवज्ञा नाही केली पाहिजे, चाणाक्षपणे घेतलं पाहिजे. काय होतं, भक्तांच्या संघामध्ये या व्यक्ती आल्यानंतर काय होतं, अरे हे मला भेटलं, हरिनाम भेटलेलं आहे, दीक्षा झालेली आहे, मी घरी बसून करू शकतो, नाही होऊ शकत. भक्ताचा आश्रय नाही तोपर्यंत आपला उद्धार होत नाही. म्हणून सर्वांना एक विनंती आहे की मी पण असा भक्तांच्या आश्रयाखाली राहू, प्रामाणिकपणे सेवा करू, ही तुम्ही आशीर्वाद द्या. आणि चरणा तुमच्या चरणाची आशीर्वाद द्या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. तर कुणाला काय प्रश्न टीका टिप्पणी असेल तर विचारू शकता. हां बोले प्रभू. हरे कृष्णा. तर सीधामा चरणपूंचा प्रश्न आहे की भगवत धामांमध्ये गेल्यानंतर जीव परत येत नाही, आणि इथं वर्णन येतं की भागवत मध्ये दुर्वासा मुनी कुठे गेलेले आहेत, वैकुंठ लोकांमध्ये गेलेले आहेत, आणि वैकुंठातून परत कसे आले. तर वर्णन येतं की दुर्वासा मुनी योग सामर्थ्याद्वारे काय केलेलं होतं, दुर्वासा मुनी काय करत वैकुंठ लोकांमध्ये गेले होते. पूर्वी पण चर्चा होती की चतुष्कुमार सुद्धा वैकुंठ लोकांमध्ये गेले होते, परंतु त्यांना सुद्धा परत यावं लागलं. का? कारण की भक्ती जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत भगवत धामामध्ये जाऊ शकत नाही, आणि गेला तरी तो जास्त काळ टिकू शकत नाही. तो योग सामर्थ्याद्वारे जाईल पण जास्त वेळ नाही, तो मध लगेच यावं लागतं. म्हणून तिथं जरी गेलं, कारण की आचार्य आणखी एक वर्णन करतात की हे सुदर्शन चक्र दुर्वासांना का हे केलं नाही, कारण की सुदर्शन पाहत होते की हा आश्रय घेत आहे, कुणास तरी आश्रय घेण्यासाठी पाहत आहे, म्हणून सुदर्शन चक्र त्यांना वध करू शकते. म्हणून जीव आश्रय घेण्याची भावना असेल हृदयामध्ये तर भगवंत त्याचं रक्षण करतात. आणि असे दुर्वासा मुनी किंवा चतुष्कुमार जरी भगवत धामात गेले तरी पण ते शाश्वत राहू शकत नाही. शुद्ध भक्तीद्वारेच आपण भगवत वैकुंठ लोकांमध्ये किंवा गोलोक वृंदावनमध्ये जाऊ शकतो. म्हणून तुकाराम महाराज पण वैकुंठ लोकांमध्ये, कारण की शुद्ध भक्तीचा आश्रय घेतला होता. म्हणून त्यांच्यासाठी वैकुंठातून विमान आलं होतं, आपल्याला स्वतःच्या योग बळाद्वारे नाही तर स्वतः भगवंत तुम्हाला पाठवतील. आणि मग तुम्ही किंवा ध्रुव महाराजांना स्वतः पाठवतात. आपल्याला आपल्या सामर्थ्याद्वारे आपण जाऊ, त्या सिद्धी असतात किंवा हे असतात, परंतु तिथं शाश्वत राहू शकत. तर हे आणखी कुणाचा काय प्रश्न? तर श्री मोहन भाऊ म्हणतात की तुकाराम महाराजांचा एक श्लोक आहे, आपलिया चित्त शुद्ध करा, जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत भगवत धामात जाऊ शकत नाही. चित्तामध्ये गडबड असेल, खळबळ असेल, पुन्हा यावं लागतं. म्हणून तुकाराम महाराजांचा असा सुंदर श्लोक आहे. तर आणखी कुणाला प्रश्न असेल तर करू आपण, नाही तर थांबाव आपण इथं. ग्रंथराज श्रीमद भागवतम की, श्री प्रभुपाद की, अनंत कोटी वैष्णव वृंद की.